सत्संगात सगळेच रमून गेलेले असताना मिलिंदजी भाव कसा असावा याबद्दल सांगताना म्हणाले, वातावरणाप्रमाणे आपल्या श्वासाच्या लयीत झालेला सूक्ष्म फरक सुद्धा जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा काय योग्य काय अयोग्य ते समजायला लागेल। आपला भाव मात्र 100% शुद्ध चांगला हितकारी असला पाहिजे। भाव तिथे देव म्हणतात तेच खरं आहे। भावानुरूप देव फळ देणार आहे। तुमचा भाव देव सुद्धा बदलू शकत नाही। म्हणूनच तर तुम्ही भाव कसा ठेवावा ते आधी शिका, ते आधी जाणा। दोघे शेजारी होते। आता शेजारी म्हटलं म्हणजे भांडण, हेवा दावा, मत्सर आलाच। शेजारी एकमेकांबद्दल चांगलं बोलतीलच असं नाही। बहुधा शेजारधर्म म्हणजे एकमेकांच्या गुणदोष वर्णनाचा पाडाच असतो की काय न कळे। तर एकदा काय झालं, त्यातल्या एकाला मोठ्या पुण्याईनं म्हणा देव पावला। प्रत्यक्ष देव प्रसन्न होऊन म्हणाला, माग, तुला जे हवंय ते तू माग, वाटतेल ते माग। फक्त एक लक्षात ठेव, जे तू मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल। आता याच्या मनीचा भाव तर बघा, किती प्रेम हो त्याचं शेजाऱ्यावर। देवाकडे तो मागतो आणि म्हणतो, माझा एक डोळा जाऊ दे, म्हणजे त्याचे दोन्ही डोळे जातील। काय हा असुरीपणा, कपाळ करंटेपणाच। भावच असा असला तर खुद्द देव तरी काय करणार कपाळ। म्हणून स्वतःच्या मनीचा भाव तपासा, तो शुद्ध कल्याणकारी ठेवा, म्हणजे कल्याण होईल, अन्यथा नाश आणि दुःखच। बाह्यकृती म्हणजे वागणं हे चांगलंच असावं, पण त्याहून अधिक मनीचा भाव म्हणजे अंतर्मन हे जास्त चांगलं असणं महत्वाचं आहे। म्हणजेच मानसिकतेला इथं जास्त महत्व आहे। नाहीतर कशी गंमत होते ते बघा, दोन भाऊ होते। आता भाऊ हे कधी कधी अगदी राम लक्ष्मणासारखे असतात, तर कधी अगदी उत्तर दक्षिण ध्रुव, आपापल्या जागी अगदी अढळ असे। त्यांना कधीही तुम्ही बदलू शकत नाही। तर सांगत काय होतो, दोन भाऊ होते, त्यातला एक देवभक्त सज्जन सत्शील पाप भीरू होता, सद्गुणी होता, दुसरा व्यसनी स्वैर पापी होता। आपापल्या पद्धतीने हे वागणारे राहणारे भाऊ एकमेकाबद्दल मात्र सतत विचार करीत असत। जो व्यसनी होता तो जिथे जाईल तिथे मग तो मैखाना असो वा माडी, तिथे सुद्धा आपल्या सज्जन भावाबद्दल बोलत असे आणि म्हणे, पहा मी हा असा दुर्वर्तनी वाईट चालीचा, पण माझा भाऊ कसा छान आणि महान आहे। आता ना तो नक्कीच कुठेतरी देवळात असेल, कुणाच्या तरी भल्यासाठी झटत असेल, आणि मी मात्र असा हा छे छे लाज वाटते मला माझी। मला तो पूजनी आहे, वंदनी आहे। आता इकडे हा दुसरा भाऊ देवळात गेला, देवासमोर उभा असला तरी व्यसनी भावाच्या विचारात बुडालेला। अरे अरे अरे, माझा हा भाऊ अगदीच वाया गेला हो, कुठल्या गटारात लोळत असेल कुणास ठाऊ, आणि घाणीत पापात मुरतोय, खरंच दुर्दैव माझं। म्हणजे हा देवळात असून सुद्धा तो तिथे नव्हता, आणि त्याचा भाऊ त्याच्या भावाबरोबर सगळ्या गल्ल्या फिरत होता, आणि दुसरा मात्र विचारानं मनानं देवळात होता। आता तुम्हीच ठरवा यात शाणा कोणते। तना मनानं सर्वस्वानं हर क्षणानं तुम्ही जे काही करता त्यात असणं महत्वाचं आहे। आपला भाव दृढ करीत आचाराविचारानं एक होऊन कृती करत असाल तरच खरा लाभ होईल। अन्यथा बाह्योपचारात व्यस्त आणि मनाने त्रस्त काय उपयोग त्याचा। घरात राहून हिमालय बघा, हिमालयात राहून घर बघत असलात तर व्यर्थच आहे। तसंच प्रत्येक गोष्टीकडे घटनेकडे कसं पाहता हेही महत्वाचं आहे। सकारात्मक भाव असलाच पाहिजे, पण त्याचबरोबर अनुभूती घेण्याची वृत्ती असली पाहिजे। क्षण समोर आहे त्याचा उपभोग घ्यायचा आहे, आणि ते सोडून त्यावर भाष्य करणं, चर्चा चर्वित करणं किंवा उगाचच औदासीन्य दाखवून वैराग्याचं घोंगडं पांगरणं हे काही योग्य नाही। असं पहा की एक ग्लास आहे, त्यात छान रस आहे, पण तो अगदी थोडा म्हणजे ग्लासाच्या तळालगतच आहे। एकजण ते पाहून म्हणतो, हॅ इतकाच काय तो घोटभर रस, तो काय प्यायचा आणि उगाच जीभ जाळवायची, चव बिघडायची। रस कसा फुल्ल ग्लासभर असला पाहिजे। हा झाला निषेधाचा सूर, नकारात्मक भाव, असमाधान। खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी सारखा। खरं तर रस पिऊन बघायचं आहे, त्यानं काही आंघोळ नाही करायची, पण नाही, स्वभाव असतो जे पाहिजे ना ते भरपूर। दुसरा त्या रसाचा उहापोह करीत त्यात काय असेल, काय असायला पाहिजे, तो कसा मधुर आहे, छान आहे, मस्त आहे, रसभरित वर्णन, काय स्वाद, काय मिटक्या, काय तृप्तीची ढेकर, पण हे सारं रस न पिताच। जास्तीचं शहाणपण म्हणतात ना ते असं बोलत राहायचं आणि अनुभव नाकारायचा, संधी आले तर त्याबद्दल फक्त बोलणं. तिसरा तिथे आला आणि म्हणू लागला, हा रस थोडा काय आणि पूर्ण ग्लासभर काय, चांगला मधुर काय आणि कडू काय, हे सारच वृथा आहे. अंतिम सत्य नव्हे काही हे. उदासवणा, लांबट, शून्यात नजर हरवलेला. इतक्यातच तिथे चौथा माणूस आला आणि इकडे तिकडे न पाहता, काही एक न बोलता, कुणाचंही न ऐकता झटकन तो ग्लास उचलून तोंडी लावला सुद्धा. आता तुम्हीच सांगा, यात कोण खरा शहाणा ठरला? अनुभव घेणारा, वास्तववादी प्रत्येक गोष्टीचा त्या त्या क्षणी जसा आहे तसा आनंद लुटणारा? खरा तो देवाचा पुत्र. देव म्हणतोय, अरे जा बोरा, हे सगळं जग मी तुझ्यासाठी बनवलंय, त्यातल्या गोष्टींचा निर्भेळ आनंद घे. पण तो आपण घेतोय का, कसा घेतोय हे ठरवा. नाही नाही, एक तरी ओवी अनुभवावी हेच खरं आहे. थांबा, प्रॅक्टिकल हिंट्स देतो तुम्हाला. असं म्हणतात की जात्यावर बसलं की आपोआप ओबी सुचते आणि चाकावर म्हणजे ड्रायव्हिंग व्हीलवर बसलं की शिवी. अस्ताव्यस्त, बेशिस्त, ट्रॅफिकमधून शांतपणानं शिव्याशाप न देता, न वैतागता, स्वतःवरच हसत हसत त्यातून मार्ग काढणं. गाडी चालवता आली ना की तुम्ही पास झालात. सितप्रज्ञ होण्याकडे वाटचाल सुरू झाली असं म्हणून समजा. तुम्ही सगळीकडे परिस्थिती बदलू शकत नाही, सागराच्या लाटा परतवू शकत नाही, पण तुम्ही स्वतःचा मार्ग बदलू शकता, स्वतःची वृत्ती बदलू शकता. ती परिस्थितीनं रूप करता येण्याची कला आत्मसात करा. छोट्या मोठ्या गोष्टींनी तुमची शांती, मनशांती बिघडते ते काही खरं नाहीये. संसारातल्या प्रत्येक गोष्टीतून अध्यात्म शिका. ते काही फक्त जपजाप्य, पूजा अर्चा आणि देवखोलीपर्यंतच ठेवायचं नाहीये, तर तिथे मिळणारी प्रसन्नता, शांती इतर ठिकाणाहूनही मिळवता आली पाहिजे. कमीत कमी ती प्रसन्नता, ती शक्ती टिकवता आली पाहिजे. आनंदी वृत्ती ठेवली की अध्यात्म आलंच. कुणाच्याही अध्यात्मामध्यात म्हणजे अध्यात्म, एवढं सोपं आहे ते. फक्त जमलं पाहिजे. इतरत्र डोकं घातलं नाही, स्वतःच्या आतच डोकावलं की जमेल ते. प्रयत्न तर करूयात. मी भाव असण्याबद्दल बोलतोय. भाव तोची देव हे जरी खरं असलं तरी भावनिक होणं किंवा खूप शुष्क कोरडं राहणं दोन्हीही योग्य नाही. खूप भावनिक माणसं क्लिष्ट जाळी गुंफून त्यात अडकतात आणि मग रडत ओरडत राहतात. खरं तर खूप खूप इमोशनल हळवं होणं काय किंवा खूप रागावून आक्रस्ताळीपणे करणं हे दोन्ही तुमच्या अहंकाराचंच रूप आहे. क्रोधाग्नीनं दुसऱ्याला जाळू पाहणं आणि रडून भेकून स्वतःला भिजवून घेणं अहंकार डिवसला गेल्याचंच लक्षण आहे. एक उग्र स्वरूपाची तर दुसरी मवाळ अशी ही प्रतिक्रिया आहे अहंकार दुखावला गेल्याची. भावनाप्रधान माणूस परिस्थितीच्या विहिरीत उडी मारतो, दुसऱ्याला बाहेर काढता काढता स्वतःच बुडतो, तर बुद्धिवादी माणूस काठावर थांबून सांगतो कमीत कमी तो बुडत तरी नाही. अर्थात बुद्धिवाद्याचं हे काही समर्थन नाहीये. मुद्दा असा आहे, नको तेवढं भावनाप्रधान असणं हे नुकसानकारक आहे. भाव पाहिजेतच, पण भावनांचा कल्लोळ नको. त्यामुळे गल्लत होते, मार्ग निघण्याऐवजी चक्रव्यूह तयार होतो. चक्रव्यूह भेदण्यासाठी बुद्धीचीच गरज लागते. सगळ्यात उत्तम म्हणजे हृदयाचा आवाज ऐका, डोक्याचा म्हणजे बुद्धीचा वापर करा आणि मगच काय तो निर्णय घेऊन कार्य करा. डोकं आणि हृदय यांच्या मधोमध कंठ आहे, म्हणून बोलायच्या आधी हृदयाचा आवाज, डोकं विचाराचा सल्ला घ्या. दोन्हीकडूनच ओकेचा शिक्का आल्यावरच बोला. त्याप्रमाणे वागा म्हणजे अनावस्था ओढवणार नाही.